चीनीमंडी.com पॉडकास्ट।
दीड वर्षात स्विगी देणार 3 लाख रोजगार। ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणारी कंपनी स्विगी 1.5 वर्षांमध्ये तब्बल 3 लाख रोजगार निर्माण करण्याच्या तयारीत आहे। कंपनीनं 3 लाख रोजगार निर्माण केल्यास कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या 5 लाखांपेक्षा अधिक होणार असून ब्लू कॉलर जॉब देणारी सर्वात मोठी खासगी कंपनी ठरणार आहे। स्विगीच्या व्यवसायाची वाढ कायम राहिल्यास सैन्यदल आणि रेल्वेनंतर सर्वाधिक रोजगार देणारी आमची कंपनी ठरेल, असं मत स्विगीचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री हर्ष मजेटी यांनी व्यक्त केलं। सध्या भारतीय सैन्य दलात 12.5 लाख तर रेल्वेमध्ये मार्च 2018 पर्यंत 12 लाखांपेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत होते, तर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख कंपनी TCS मध्ये 4.5 लाख कर्मचारी कार्यरत आहेत। या कंपन्या कर्मचाऱ्यांना स्थायी नोकऱ्या देतात, तर ब्लू कॉलर जॉब अंतर्गत स्विगी डिलिव्हरीप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या कामाप्रमाणे त्यांना मोबदला देण्यात येतो। सध्या स्विगीमध्ये फूड डिलिव्हरी करणारे 2.1 लाख कर्मचारी आहेत, तर 8,000 कर्मचारी कंपनीच्या पेरोलवर कार्यरत आहेत। पेरोलवर कार्यरत नसल्यानं डिलिव्हरी स्टाफला PF सारख्या सुविधा मिळत नाहीत, तर दुसरीकडे झोमॅटोमध्येही 2.3 लाख डिलिव्हरी स्टाफ आहे। फ्लिपकार्टकडेही 1 लाखांपेक्षा अधिक कर्मचारी आहेत। सध्या कंपनीचं मूल्य 3.3 अब्ज डॉलर्स इतकं आहे, तर सध्या भारतातल्या 500 शहरांमध्ये स्विगीचा विस्तार झाला आहे अशी माहिती मजेटी यांनी दिली। स्विगीकडे वार्षिक 50 कोटी ऑर्डर्स येत असतात। अनेक हॉटेल्स एकाच किचनचा वापर करू शकतील अशा ओपन पॉड्सवरही कंपनी विचार करत आहे। या अंतर्गत 10 मिनिटांमध्ये 99% ग्राहकांपर्यंत खाद्यपदार्थ पोहोचण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे, असंही त्यांनी नमूद केलं।